खंड पाचवा, प्रकरण बारावे, निळीचा डाग। चंपारण्य म्हणजे जनक राजाची भूमी। चंपारण्यात आंब्याची वने आहेत। त्याचप्रमाणे सन 1917 साली तिथे निळीची शेते होती। चंपारण्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनीच्या 3/20 भागामध्ये जमिनीच्या मूळ मालकासाठी निळीचीच लागवड केली पाहिजे असे कायद्याचे बंधन होते। याला 3 कठिया असे नाव होते। तिकडे 20 कठांचा एक एकर होतो, तर एकरी 3 कठांची लागवड करणे याचे नाव 3 कठियाची पद्धत। मला कबूल केले पाहिजे की तिकडे मी प्रत्यक्ष गेलो त्यापूर्वी चंपारण्याचे नावही मला माहीत नव्हते। निळीची लागवड होते त्याची कल्पनाही विशेष नव्हती। निळीच्या गोळ्या पाहिल्या होत्या, पण त्या चंपारण्यात बनतात किंवा त्यानिमित्ताने हजारो शेतकऱ्यांना हाल काढावे लागतात त्याची गंधवार्ताही नव्हती। राजकुमार शुक्ल नावाचे चंपारण्यातील एक शेतकरी होते। त्यांनाही हे दुःख सहन करावे लागले होते। ते दुःख त्यांना सलत तर होतेच, पण स्वतःला भोगाव्या लागलेल्या आपत्तीमुळे सर्वांवरील हा निळीचा डाग धुवून काढण्याची तळमळ त्यांच्यामध्ये उत्पन्न झाली होती। लखनौच्या काँग्रेसला मी गेलो होतो, तेथे त्या शेतकऱ्याने माझी पाठ धरली। वकील बाबू आपको सब हाल बताएंगे, वकील साहेब तुम्हाला सर्व हकीकत सांगतील असे तो म्हणत राही आणि मला चंपारण्यात येण्याबद्दल आमंत्रण देत राही। हे वकील बाबू म्हणजे चंपारण्यातील माझे प्रिय सहकारी, बिहारच्या सेवा जीवनाचे प्राण व्रजकिशोर बाबू होत। राजकुमार शुक्ल त्यांना माझ्या तंबूत घेऊन आले। त्यांनी काळ्या अल्पाकचा लांब डगला, पाटलोण वगैरे घातले होते। माझा ग्रह बरासा झाला नाही। मी अनुमान केले की भोळ्या शेतकऱ्यांना लुटणारे हे कोणी वकील साहेब असावेत। चंपारण्याची हकीकत त्यांच्याकडून मी थोडीशी ऐकून घेतली। माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मी जबाब दिला। स्वतः पाहिल्याशिवाय मी याविषयी काही अभिप्राय देऊ शकत नाही। तुम्ही काँग्रेसमध्ये बोला, सध्या माझा नाद सोडूनच द्या। राजकुमार शुक्लांना काँग्रेसची मदत पाहिजेच होती। चंपारण्याविषयी काँग्रेसमध्ये व्रजकिशोर बाबूंचे भाषण झाले व सहानुभूती दर्शक ठराव पास झाला। राजकुमार शुक्लांना बरे वाटले, पण तेवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही। चंपारण्यातील शेतकऱ्यांची दुःखे मला समक्ष दाखविण्याची त्यांची इच्छा होती। मी म्हटले, माझ्या फिरतीमध्ये मी चंपारण्यही घेईन, 1-2 दिवस देईन। ते म्हणाले, 1 दिन काफी होगा, नजरों से देखिए तो सही। दिवस भरपूर झाला, नजरेने पहा तर खरे। लखनौहून मी कानपूरला गेलो, तेथेही राजकुमार शुक्ल हजरच। यासे चंपारण्य बहुत नजदीक है, 1 दिन दे दो, असे ते म्हणाले। यावेळी मला माफ करा, पण मी येईन एवढे वचन देऊन ठेवतो असे म्हणून मी अधिकच बांधला गेलो। मी आश्रमात गेलो तर तेथेही राजकुमार शुक्ल माझ्या पाठीवर हजर। अब तो दिन मुकर्रर कीजिए। मी म्हटले, ठीक, मला अमुक तारखेला कलकत्त्याला जावयाचे आहे, तेथे या आणि मला घेऊन जा। कोठे जायचे आहे, करावयाचे काय, पहावयाचे काय, याची मला तादृश कल्पना नव्हती। कलकत्त्याला मी भूपेंद्र बाबूंकडे जाऊन पोचणार त्यापूर्वीच त्यांनी त्यांच्याकडे बिराट ठोकलेले होते। या अशिक्षित, अडाणी परंतु निश्चयी शेतकऱ्याने मला जेरीस आणले। 1917 सालच्या आरंभी कलकत्त्याहून आम्ही दोघेजण रवाना झालो। दोघांचीही समान जोडी, दोघेही शेतकऱ्यांप्रमाणेच दिसत होतो। राजकुमार शुक्ल घेऊन गेलो, त्या गाडीत आम्ही दोघेही बसलो। सकाळी पाटण्याला उतरलो। पाटण्याला ही माझी पहिली खेप। पाटण्याला कोणाकडे उतरण्यासारखी माझी कोणाशी ओळख नव्हती। मला वाटले होते की राजकुमार शुक्ल जरी आडमुठे शेतकरी असले तरी त्यांची काही ओळख देख असेल। आगगाडीत त्यांची काहीशी अधिक ओळख पटू लागली। पाटण्यामध्ये पुरी फोड झाली। राजकुमार शुक्ल भावार्थी होते। ते ज्यांना स्वतःचे मित्र समजत होते ते वकील त्यांचे मित्र नव्हते, पण राजकुमार शुक्ल त्यांचे आश्रित असे होते। खेडवळ अशील व वकील यांच्यामधील अंतर गंगा नदीच्या पावसाळी विस्तीर्ण पात्राएवढे होते। मला ते राजेंद्र बाबूंच्या घरी घेऊन गेले। राजेंद्र बाबू परीला की कुठेसे गेले होते। बंगल्यात 1-2 नोकर होते। फराळाचे सामान माझ्यापाशी थोडेसे होते। मला खजूर पाहिजे होता, तो बिचाऱ्या राजकुमार शुक्लांनी बाजारातून आणला। पण बिहारमध्ये स्पर्शास्पर्शाचा रिवाज फार सक्त होता। माझ्या बादलीतील पाण्याचे थेंब बुडाले तर तेवढ्याने नोकराला विटाळ होई। मी कोणत्या जातीचा कोण हे नोकराला कसे कळावे। राजकुमारांनी आतील पायखान्याचा उपयोग करावयाला सांगितले. नोकराने बाहेरच्या पायखान्याकडे बोट केले. मला यात खट्टू होण्याचे किंवा राग येण्याचे कसलेच कारण नव्हते. असल्या अनुभवांना मी निर्ढावलेला होतो. नोकर आपला धर्मच पाळीत होता व राजेंद्र बाबूंबद्दलचे आपले कर्तव्य बजावीत होता. या मौजेच्या अनुभवांमुळे राजकुमारांविषयी ज्याप्रमाणे माझा आदर वाढला तसेच ज्ञानही वाढले. पाटण्यानंतर लगाम मी आपल्या हातात ठेवला.